श्री राम। आजच्या या सद्गुरु सौराची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। प्रार्थना सादर करतील सद्भक्त भारती सरदेसाई, त्या गुरुगीतेतील काही श्लोक सादर करतील।
ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। हेतवे जगतामेव संसारार्णवसेतवे प्रभवे सर्वविद्यानां शंभवे गुरवे नमः। त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता संसार प्रतिबोधार्थं तस्मै श्री गुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वं ज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। तत्त्वं ज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तुझा निरंतर सेवक व्हावे चरणी तुझ्या रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण होऊनी जावे। स्वामीजी आपल्या सद्गुरूंची स्वामी माधवनाथांची आळवणी करीत आहेत। त्यांना आस लागून राहिली आहे ती आपल्या सद्गुरु माऊलीने आपल्याला प्रेमाने जवळ घ्यावे याचीच। आपला हा गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे या अलौकिक गुरु शिष्यांमधील दिव्य प्रेमाचा उत्सव। या दोघांमधील उत्कट प्रसंगांच्या स्मृतींनी आपले भावविश्व फुललेले आहे। असाच एक प्रसंग स्वामी माधवनाथांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हाचा। त्यांना हा अटॅक येऊन काही तासच झाले होते। त्यांची उजवी बाजू शक्तिहीन झाली होती। ते काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते परंतु वाचेवरही परिणाम झाल्याने त्यांचे बोलणे कोणाला समजत नव्हते। एवढ्यात स्वामी मकरंदनाथ तेथे पोचले। आवेगाने ते स्वामीजींपाशी गेले। स्वामीजींना या विकल अवस्थेत पाहून त्यांचे भाव दाटून आले। त्यांनी स्वामीजींचा हात हातात घेतला आणि त्यावरून ते हात फिरवू लागले। तिथे असलेल्या संतांच्या तसबिरींकडे पाहून स्वामीजी काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या अंतरंगाशी एकरूप झालेल्या स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या मनीचे भाव जाणले. ते म्हणाले, हो हो स्वामीजी, ज्ञानोबा, स्वरूपानंद आणि साऱ्या संतांची आपल्यावर कृपा आहे. स्वामीजी पुढे बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तसे स्वामी मकरनाथ म्हणाले, हो स्वामीजी, आपण सर्वांना प्रेमच दिले. स्वामीजींच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. त्यांच्या मनोगताला आता शब्द लाभले होते. स्वामी मकरनाथांचा हात त्यांनी आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवला. हृदया हृदय एक झाले, हे हृदयींचे ते हृदय घातले, असा साक्षात अनुभव तिथे असलेल्या साधकांना आला. असे हे शिष्य शिरोमणी स्वामी मकरंदनाथ मला सद्गुरू म्हणून लाभले, हे माझ्यासारख्या जीवाचे मोठेच भाग्य आहे. त्यांच्याकडे येण्यापूर्वी शुद्ध परमार्थाची ओळख नव्हती. 20-22 वर्षाचा असताना मी दत्तप्रभूंकडे आकर्षित झालो. आमच्या देवघरामध्ये एक दत्तात्रेयांची तसबीर आहे. मी दररोज तिची पूजा करीत असे. 3 in 1 असे देव असल्याने मनात त्यांच्याविषयी विशेष भाव होता. गुरुवारी उपवास करीत असे, त्यांची आरती म्हणत असे. परंतु सभाही अभ्यंतरी तू एक दत्त, मी तूपणाची झाली बोलवणं, या उक्तींचा अर्थ माहीत नव्हता. भक्ती म्हणजे काय हे नक्की कळत नव्हते. आणखी एका बाबतीत मोठा संभ्रम होता, तो म्हणजे मृत्यूबद्दल. याविषयी भयमिश्रित संभ्रम होता. मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होते? आपले अस्तित्व संपते का? देवधर्म करून स्वर्ग प्राप्त करायचा म्हणजे काय होते? असे काही अनुत्तरित प्रश्न होते. अशी सर्व पार्श्वभूमी असताना सद्भक्त शेवाळे काकांनी केलेल्या आग्रहामुळे मी मॉडेल कॉलनी केंद्रात येऊ लागलो. आदरणीय सुनील दादा आणि अनिरुद्ध दादा यांच्या निरूपणांमधून परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि मकरंदनाथ यांच्याविषयी कळू लागले. आपले स्वरूप, परमेश्वराचे स्वरूप आणि त्यातील अभेदत्व हा येथील निरूपणांचा मुख्य गाभा होता. आणि हे सर्व समजावून दिले जात होते ते ज्ञानेश्वरी, योगसूत्रे यासारख्या पवित्र ग्रंथांच्या माध्यमातून. परमपूजनीय स्वामीजींचे प्रथम दर्शन घडले ते 1998 सुरुवातीला. तिसरा शनिवार होता. सकाळी स्वामीजी ध्यानाकरता मॉडेल कॉलनी केंद्रात आले होते. ध्यानानंतर ते थोडा वेळ बोलले. त्यांचे बोलणे अत्यंत आश्वासक होते. त्यांना नमस्कार करीत असताना अपार प्रेमाने भरलेल्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्याच दृष्टीने अंतराचा वेध घेतला. त्यांच्याविषयी एक अनामिक ओढ वाटू लागली. अनुग्रहासाठी नाव दिले. 30 एप्रिल 1998 गुरुवारचा दिवस. आजही ती गुरुवारची सकाळ आठवते. दुधा मारुती सोसायटीतील स्वामीजींच्या घरातील ती अनुग्रहाची खोली. स्वामीजींचे शांत प्रसन्न दर्शन. स्वामीजी म्हणाले की साधकाकरता अंतिम ध्येय हे आत्मदर्शनाचे. तुम्ही देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहात. स्वस्वरूपाचा हा बोध दीर्घकाळच्या साधनेने होऊ शकतो. स्वामीजींनी आपला नाथ संप्रदाय आणि गुरुपरंपरा याविषयी सांगितले तेव्हा मला माझ्या भाग्याची जाणीव झाली. स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया समजावून दिली आणि थोडा वेळ ध्यानास बसण्यास सांगितले. आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्यांचा स्पर्श झाला तेव्हा मी त्यांचा झालो आणि ते माझे झाले. आजही जेव्हा या प्रसंगाचे स्मरण होते तेव्हा विचार येतो की स्वामीजींनी आपल्याला अक्षरशः भरभरून दिले आहे. भगवान आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना जे अलौकिक दान दिले, जो मार्ग दाखवला, तेच दान स्वामीजींनी आपल्याला दिले आहे. तोच मार्ग दाखवलेला आहे. असेच दान प्राप्त झालेल्या एक साधिका सद्भक्त डॉक्टर स्वाती डोंगरे. वैद्यकीय क्षेत्रात पारंगतता प्राप्त केलेल्या स्वातीताई अहमदनगरजवळ लोणी येथे वास्तव्यास आहेत. त्या तिथे दासबोधाचे केंद्र चालवतात. ते आपले स्वामीजींप्रती असलेले भाव आता प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरोमूर्ती, पूजामूलं गुरोपदं, मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोकृपा. परमपूज्य स्वामी माधवनाथांचे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय तर सुरुवातीला त्यांच्या आठवणी सांगते. माझं यांच्याशी लग्न झालं ते स्वामीजींमुळेच. माझे सासरे तेव्हा पत्रिका फार सविस्तरपणे पाहत व त्यांना आश्लेषा नक्षत्राची मुलगी नको होती. माझी बहीण माझी पत्रिका घेऊन त्यांच्याकडे गेली तेव्हा नुकतेच त्यांचे स्वामीजींशी बोलणे झाले होते व त्यांनी पत्रिका बघू नका, त्याला चांगली मुलगी मिळणार आहे असं सांगितलं. गुरु आज्ञाप्रमाणे मानल्याने आश्लेषा नक्षत्र असूनही आमचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी आम्ही स्वामीजींच्या दर्शनाला गेलो तेव्हा ते आजारी असल्याने झोपूनच नमस्कार घेत होते. आम्हाला पाहून म्हणाले, वा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. मी त्यांना नमस्कार केला तसं त्यांनी माझं डोकं स्वतःच्या छातीवर घट्ट दाबलं आणि काय झालं कळलंच नाही. माझे डोळे व्हायचे थांबेच नात. हे सगळं मला फारच नवीन होतं कारण कधीही कोणासमोर रडायचं नाही या संस्कारात मी तयार झाले होते. त्या दिवशी नक्की काय झालं ते मला अजूनही कळत नाही. शिकायला बाहेर राहिल्यापासून रोज गजानन विजयाचे वाचन व जप याची मी सवय केली होती. मी त्यांनाच माझे गुरु मानत होते. लग्नानंतरही हे सर्व चालूच होते. स्वामीजींना भेटल्यावर मला असं वाटलं की आपण जे करतोय तेवढंच करावं की अजून काय करण्याची गरज आहे हे स्वामीजींना विचारावं. म्हणून गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी तिकडे न जाता मी स्वामीजींच्या घरी गेले. पुण्यात नवीन असल्याने घर शोधून पोहोचेपर्यंत भेटीची वेळ संपली होती तरी हिंमत करून बेल वाजवली. दार उघडलं गेलं त्यांनी मला आत बोलवलं. मी आत गेले त्यांना पाहिलं आणि माझं भानच हरपलं. ते भगवी लुंगी नेसून एक पाय जवळ घेऊन एक पाय खाली सोडून बसले होते. मला म्हणाले, मला वाटलंच होतं तू येशील, मी वाटच पाहत होतो. असं म्हणून त्यांनी मला पायाशी बसवून घेतलं. माझं डोकं मांडीवर दाबून धरलं व म्हणाले, तू करतेस तेच चालू ठेव. मग म्हणाले, रामराया सांभाळीला. थोड्या वेळाने म्हणाले, झालं समाधान, ये आता. मी साक्षात गजानन महाराजांचे दर्शन स्पर्शन संभाषण झाल्याच्या अति आनंदात घरी परतले व साधना सुरू ठेवली. स्वामी मकरंदनाथांचे प्रथम दर्शन. जुलै 2002 पालख्यांच्या दर्शनाला एफसी गेटवर गेलो होतो. बरोबर सासू सासरे नणंद होती. तिथे पहिल्यांदा स्वामीजींचे दर्शन झाले. मंडळाचे लोक तिथे अभंग म्हणत नाचत होते. स्वामीजी त्यात होते. लांबूनच हे स्वामीजी असे अण्णांनी दाखवले ते त्यांच्या लक्षात आले व ते सर्वांना ओलांडून सहजच आमच्यापर्यंत आले. तेव्हा ही सून म्हणून माझी ओळख करून दिली. आम्ही नमस्कार केला. कुठे असते काय करते असं जुजबी बोलणं झालं. ते परत गेले. माझ्या मनात मात्र त्यांचा तो अत्यंत साधेपणा घर करून राहिला. जुलै 2003 गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला एसपीत गेलो होतो. पूजेनंतर दर्शनाने खूपच शांत वाटले. तेव्हा ध्यानाबद्दल विचारायचंय असं त्यांना म्हटल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बोलवले. बरेच बाहेरगावचे साधक आले होते. त्या दिवशी त्यांनी 1.5-2 तास वेळ दिला. ध्यानाची पद्धत, कसे बसायचे, कोठे बसायचे, श्वास कसा घ्यायचा, विचार कसे सोडायचे, साक्षीत्व म्हणजे काय, विचार चालवायचा नाही म्हणजे काय, याचे सविस्तर वर्णन केले व शेवटी म्हणाले, तुम्ही बसत जा, जमेल तुम्हाला. दुसऱ्या दिवसापासून बसायला सुरुवात केली. 4-5 दिवसांनी अर्धा तास बैठक होऊ लागली. नोव्हेंबर 2003 पंढरपूर आनंद यात्रेला स्वामीजींमुळे जाता आले व वैद्यकीय समितीत नाव घातल्याने काही सेवा करता आली व अनेकांच्या ओळखीही झाल्या. आनंद यात्रेहून आल्यावर मी स्वामीजींना काही प्रश्न विचारले. ध्यानात क्रिया का होतात, त्या ज्याच्या त्याला कळतात की कळत नाही, आणि कळत असतील तर तो थांबत का नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले, त्या ज्याच्या त्याला कळतात पण त्या मुद्द्याम थांबवल्या तर त्या आनंदापासून आपण दूर जाऊ असे वाटते म्हणून तो थांबवत नाही. त्या स्थितीतून खाली आले की त्या थांबतात. अनुग्रह सद्गुरूंच्या इच्छेने होतो की साधकाच्या? स्वामीजी म्हणाले, साधकाच्या, कारण साधना त्याला करायची आहे. तेव्हा मी त्यांना अनुग्रह देणार का असं विचारलं. तेव्हा ते म्हणाले, जरूर देईन. 7 फेब्रुवारी 2004 गुरुप्रतिपदा या दिवशी त्यांनी मला कृपाळूपणाने अनुग्रहित केले. त्यावेळी ते म्हणाले, अनुग्रहाने साधका शिष्य होऊन त्या संप्रदायात सहभागी होतो. आपल्या संप्रदायाची मुख्य साधना निर्गुण ध्यान. ध्यानाने तुम्ही स्वतःला जाणलं की शांती समाधान प्राप्त करू शकाल व हेच साधनेचं मुख्य ध्येय असलं पाहिजे. तुम्ही हे प्राप्त करून घ्यावं एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण स्वरूपानंद होऊ शकतो फक्त तेवढ्या प्रामाणिकपणे व नेमाने तुम्ही साधना केली पाहिजे. साधनेच्या बाबतीत तुम्ही स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. अनुग्रहानंतर थोड्याच दिवसात 1 तास व नंतर 1.5 तासाची बैठक होऊ लागली व त्यात अनुभव येऊ लागले. त्यावेळी स्वामीजींनी मला फार उत्तम तऱ्हेने मार्गदर्शन केलं. लोणीला आमच्या घरी दुपारी 2 तास केंद्र चालतं. त्यात ग्रंथ वाचन स्तोत्र पठण असं करतो. त्यात एखादा विषय समजला नाही तर मी समजावून सांगत असे हे जेव्हा स्वामीजींना कळलं तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर 10 मिनिटं निरूपण करायला सांगितलं. 3 फेब्रुवारी 2005 मी गाथेतील अभंगाच्या पहिल्या 2 चरणांवर निरूपण केलं. ते त्यांना आवडले. ते म्हणाले, छान बोललात, अशाच बोलत जा, तुमच्या अभ्यासाचा इतरांनाही फायदा होईल. स्वामीजींच्या प्रेरणेने 23 एप्रिल 2005 लोणीला दर शनिवारी संध्याकाळी 1/2 तास ध्यान, 5 मिनिटं नाम व नंतर 40 मिनिटं दासबोधावर निरूपण असं केंद्र सुरू झालं. रविवारी संध्याकाळी अर्धा तास ध्यान व नंतर स्वामीजींचे नेटवरील प्रवचन ऐकणं असं सुरू झालं. सर्वांना ते आवडतंय व स्वामीजींच्या कृपेनेच ते चालू आहे. मे 2005 मध्ये मी माझा काही अनुभव सांगितल्यावर स्वामीजी मला म्हणाले, बाह्य जग व देहबुद्धी संपल्याशिवाय ज्ञान होणार नाही. अशा प्रसंगी कसं अलिप्त राहायचं तेही त्यांनीच मला शिकवलं. ऑगस्ट 2005 मध्ये माझ्या आईचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं. त्यांना कळवलं तसं ते म्हणाले, आता जास्त वेळ ध्यानाला बसता येणार नाही, 10-15 मिनिटच बसा व समाधानाने उठा, मी तुमच्या बरोबर आहे. त्यांच्या कृपेनेच ती त्यातून व्यवस्थित बाहेर आली. फेब्रुवारी 2006, आज ध्यानात काहीतरी वेगळंच व छान झालंय. काय ते सांगता येत नव्हते, पण आनंद होत होता. स्वामीजींना फोन करून सांगितलं तर ते म्हणाले, ज्याच्यासाठी हा सर्व प्रपंच व खटपट चालू आहे ते कुणाला प्राप्त झाल्याचं कळलं की खूप आनंद होतो, तुम्ही फोन केला बरे वाटले. एप्रिल 2006 ध्यानाला बसले असताना अचानक काहीतरी झालं. डोकं फुटतंय की काय असं वाटू लागलं. 8-10 दिवसाच्या अंतराने 3 वेळा झालं, त्यामुळे मला ध्यानाला बसायचीच भीती वाटायला लागली. मे 1 मध्ये पुण्याला गेल्यावर स्वामीजींना सांगितलं. स्वामीजींनी माझ्या डोळ्यात खोल पाहिलं व काही सेकंद डोळे मिटून बसले. मग डोळे उघडून म्हणाले, आता असं काही होणार नाही, तुम्ही आजच घरी जाऊन ध्यान करा. त्यांच्या आश्वासनाने खूपच बरं वाटलं. संध्याकाळी 45 मिनिटं ध्यान केलं, काही त्रास नाही झाला. सकाळीही बैठक करून स्वामीजींना भेटायला गेले. गेल्यावर त्यांनी विचारलं, नाही ना झाला त्रास? मी नाही म्हणताच आता होणारच नाही म्हणाले. तुम्ही ही गोष्ट लवकर मला सांगितली हे फार बरे झाले. त्या मार्गाला फुटलेल्या फाट्यावरून लवकर तुम्ही मूळ मार्गावर आलात, नाहीतर अनेकांची यामुळे साधना कायमची बंद होते. पण तुम्हाला तसं काही होणार नाही, बोधाच्या अंगाने प्रगट होईल. स्वामीजींनीच माझं बोट धरून मला या त्रासातून बाहेर काढले म्हणून स्वतःला धन्य समजत घरी परतले. 18 जुलै 2006 गुरुपौर्णिमेच्या नंतरच्या सुट्टीच्या काळात स्वामीजींनी माझ्या नंदेला सौ उमाला अनुग्रहासाठी बोलवलं होतं. तिच्याबरोबर त्यांनी मलाही बोलवलं. मला खूप आनंद झाला, कारण माझ्या अनुग्रहानंतर दुसऱ्या कोणाच्या अनुग्रहाच्या वेळी आपल्याला हजर राहता यावं अशी माझी खूप इच्छा होती. स्वामीजींनी गुरुपरंपरा सांगून श्लोकाचा अर्थ सांगितला. मंत्रोच्चार झाल्यावर आम्हाला ध्यानाला बसवलं. मग स्वामीजींनी माझ्या आज्ञाचक्राला बोटाने स्पर्श केला, ज्याची मी वाट पाहत होते. ते तसं करतात याबाबत मी साशंक होते, कारण माझ्या अनुग्रहाच्या वेळी त्यांनी मला स्पर्श केलेला कळलाच नव्हता. बहुधा ही शंका घालवण्यासाठीच त्यांनी मला बोलावलं होतं. ऑक्टोबर 2007 हे स्वीडनला गेल्यामुळे मी पुण्यात आले होते, पण माझी प्रकृती बिघडल्याने मला स्वामीजींकडे जाता येईना म्हणून मी त्यांना फोन करून सांगितले. तसं ते म्हणाले, तुम्ही ऑपरेशन करून घ्या, डॉक्टर आत्ता नाही म्हणतायत पण पुढे करावेच लागेल, तर लवकर त्यातून बाहेर पडा. त्यानंतर त्या भेटीत म्हणाले, मी त्याच्यावर खूप विचार केलाय, तुम्ही ऑपरेशन करून टाका. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही नोव्हेंबरमध्ये ऑपरेशन केले. डिसेंबरमध्ये मी त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना सांगितलं की आत बरंच बिघडलं होतं, तुम्ही म्हणालात म्हणून वेळेत ऑपरेशन झाले. त्यावर ते म्हणाले, परमेश्वराने आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दिली, ही त्याची कृपा. तेव्हा मला बसून ध्यान करता येत नव्हते म्हणून मी पडूनच करत असे. ते मी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, परमार्थाचा एवढा ताण कशाला घेता, दिवसभरात 1-2 आनुषंगिक साधना करा, तेवढं पुरेसं आहे. नमस्कार केल्यावर म्हणाले, मी तुमच्या बरोबरच आहे व याची तुम्हालाही जाणीव आहे. मी हो म्हणाले, कारण मला तसं सतत जाणवत होतं. 6 एप्रिल 2008 गुढीपाडवा, सकाळी 12:15 स्वामीजींनी माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मला फोन केला. कशा आहात? आज नवीन वर्ष सुरू होत आहे, तुमचं आजारपण झालं, ते वर्ष संपलं, आता नवीन वर्ष, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी, चौकशी करण्यासाठी व फोन केल्याने तुम्हाला बरं वाटेल म्हणून फोन केला. कसं चाललंय? मी म्हटलं, आता सर्व केंद्र सुरू झाली, हे तुम्हाला कळवणारच होते, पण तुम्हाला सर्व माहितीच असतं. तर ते म्हणाले, हो, मी तुमच्या बरोबरच असतो, मला माहिती आहे. मी म्हटलं, स्वामीजी, तुम्हाला माझी आठवण झाली, आताच माझ्यासाठी सर्व आलं. तर ते म्हणाले, मला तुमची नेहमीच आठवण होत असते. मी म्हटलं, मला खूप बरं वाटलं ऐकून. 30 मे 2008 स्वामीजींशी फोनवर बोलून 29 ऑगस्ट 2008 आमच्या पुण्याच्या घरी स्वामीजींचा पाद्यपूजेचा कार्यक्रम ठरला. वेळ सकाळी 11 वाजता ठरली. या कार्यक्रमाला लोणीच्या केंद्रातील लोक, स्वामीजींबरोबरचे काही लोक, नातेवाईक व परमार्थप्रेमी असे लोक होते. पाद्यपूजा, माझं छोटं मनोगत, उमाचा अभंग, स्वामीजींचे आशीर्वचन व नंतर भोजन प्रसाद असा कार्यक्रम झाला. योगायोग म्हणजे त्या दिवशी माझी जन्मतिथी होती, ही सुद्धा स्वामीजींचीच कृपा. 26 जानेवारी 2013 रात्री 1 वाजता यांना हार्ट अटॅक आला. लगेचच ऍडमिट करून ट्रीटमेंट सुरू झाली, पण फारसा उपयोग होत नव्हता. 1-1.5 तास गेला, सगळेच काळजीत होते, मी CCU मध्येच होते. आणि अचानक स्वामीजी माझ्यासमोर उभे राहिले, मला म्हणाले, आता होईल उपयोग, येतो मी, व चपला घालून निघून गेले. मी यांना कसं विचारलं तर ते म्हणाले बरंय. अशा तऱ्हेने मॅसिव्ह हार्ट अटॅकमधून स्वामीजींनी यांना बाहेर काढले. त्यानंतर 10 दिवसांनी यांना पॅरालिसिसचा अटॅक आला व सबंध उजव्या बाजूची शक्ती गेली, बोलणं बंद झालं. पाय थोड्या वेळात ठीक झाला पण बोलणं व लिहिणं सुरू व्हायला वेळ लागला. तेव्हाही स्वामीजी म्हणाले काही काळजी करू नका, ते बोलायला लागतील. व तसंच झालं, हे व्यवस्थित बरे झाले. एनजिओप्लास्टी करायला सुद्धा हे स्वामीजींमुळेच तयार झाले व सगळं नीट झालं. स्वामीजींनीच आम्हाला सर्व संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर स्वामीजींना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले की तुमच्यावर गंडांतर आले होते पण स्वामी कृपेने आपण त्यातून सुखरूपपणे बाहेर आलो. स्वामीजींच्या कृपेने सतत स्वामीजींचे स्मरण असते. रोजची 1 तासाची बैठक, विशेष प्रसंगी 3 तासाची बैठक स्वामीजी करून घेतात. असंच त्यांचं कृपाछत्र सतत आमच्यावर राहावं व त्यांनी मला बोधा स्थिर करावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना. मंडळाने गुरुस्तवनाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. हरिओम तत्स.
सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे साधना परमार्थ करणाऱ्या शिष्याची वाटचाल कशी शांती समाधानाकडे होते हे स्वातीताईंच्या मनोगतातून लक्षात येते. हे सर्व शक्य होते ते स्वामीजी आपल्यावर करीत असलेल्या अपार प्रेमामुळे. जो जो त्यांच्या सान्निध्यात जातो त्याला या दैवी प्रेमाचा अनुभव आल्यापासून राहत नाही. माझा अनुग्रह होऊन 1.5 वर्ष झाले होते. मी केंद्रातही नित्य येऊ लागलो होतो. एकदा माझी धाकटी बहीण काही खरेदी करता आमच्या ओळखीच्या एका सराफी दुकानामध्ये गेली होती. सकाळी 10:30 ची वेळ. त्या दुकानाचे नुकतेच नूतनीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्या दुकानात पूजा होती. ते दुकानदार स्वामी माधवनाथांकडे येत असत. या पूजेच्या निमित्ताने त्यांनी स्वामी मकरनाथ आणि मधुराताईंना आमंत्रित केले होते. माझी बहीण सविता तिथे पोचली तेव्हा पूजा चालू होती. तेव्हा तिने दुरून नमस्कार केला आणि नंतर कधीतरी येऊ असा विचार करून ती परत निघाली. तेव्हा तिचे लक्ष काउंटरच्या आतील बाजूस बसलेल्या स्वामीजी आणि मधुराताईंकडे गेले. ती केंद्रात येत नव्हती परंतु तिने स्वामीजींना पाहिलेले होते. ती त्यांच्याकडे गेली. तिने तिचे नाव सांगितले आणि म्हणाली माझा भाऊ तुमच्याकडे येतो. स्वामीजींनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिने काउंटर खालूनच त्यांच्या चरणांना स्पर्श केला. तेव्हा स्वामीजी तिला म्हणाले थांब आम्ही बाहेर येतो म्हणजे तुला व्यवस्थित नमस्कार करता येईल. असे म्हणून ते दोघेही काउंटरच्या बाहेर आले. सविताने त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि दोघांनीही तिला आशीर्वाद दिला. अचानक झालेल्या संतभेटीमुळे ती भारावून गेली. छोटासा प्रसंग परंतु संतांची जगेसी जुनाट सोयरीक कशी असते, अमानित्व म्हणजे काय ते शिकून गेला. आता यापुढचे सद्गुरु स्तवन सादर करणार आहेत सद्भक्त श्री मंगेश मस्कर. त्यांना स्वामी माधवनाथांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे. ते सध्या अमेरिकेत वास्तव्यास असतात. 10वीला बोर्डात आलेल्या मंगेश यांनी पुढे करिअरमध्येही उत्तम यश संपादन केले. आपल्या युएस केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये ते उत्साहाने सहभागी होतात. यावेळी आपण एक अभिनव प्रयोग करणार आहोत, ते म्हणजे त्यांच्या मनोगताचे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी करून पाठवले आहे, तर आपण यावेळी त्यांचं मनोगत व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघणार आहोत. शिष्याचा भाव जर सच्चा असेल तर तो जगाच्या पाठीवर कुठे का असेना सद्गुरू त्याला अंतर देत नाही हेच सद्भक्त मंगेश यांच्या मनोगतातून लक्षात येते. माझ्या बाबतीत मात्र नोकरी आणि घर दोन्ही पुण्यात असल्याने स्वामीजींपासून दूर जाण्याचे प्रसंग क्वचित येतात. परंतु जेव्हा कामानिमित्त काही दिवसांकरता दूरगावी किंवा परदेशी जावे लागते तेव्हा मन कातर होते. स्वामीजींचे स्मरण मनाला व्यापून राहते. 3-1 वर्षापूर्वी मला काही कामानिमित्त जपानला जावे लागले. एकटाच होतो. मुंबई ते बँकॉक आणि तिथून टोकियो असा प्रवास होता. रात्री मुंबईहून निघालो. विमान प्रवासात सकाळी मला माझ्या हँडबॅगमधून काहीतरी घ्यायचे होते म्हणून उभा राहिलो. अचानक भोवतालचे सर्व काही फिरू लागले. क्षणभर काहीच समजेना. मग लक्षात आले की आपल्याला भोवळ येत आहे. कसा तरी सावरलो आणि परत सीटवर बसलो. स्वामीजींची तीव्रतेने आठवण आली. बराच वेळ गरगरत होते. मला पूर्वी असा त्रास कधी झाला नव्हता. मेडिकल हेल्प मागावी का असा विचार आला परंतु तो लगेच दूर सारला. पॅनिक नव्हता. स्वामीजींच्या स्मरणात डोळे मिटून शांत बसलो. काही वेळाने विमान बँकॉकला उतरले तोपर्यंत थोडे बरे वाटू लागले होते. पुढचा प्रवास स्वामीजींच्या आंतरिक सान्निध्यात सुखरूप झाला. अवघड प्रसंगांमध्ये स्वामीजी कसे आपल्याबरोबर असतात आणि कसे आपल्याला सांभाळतात याचा अनुभव आला. अशा प्रसंगी त्यांचे स्मरण कसे जादूच्या कांडीप्रमाणे काम करते याची प्रचिती आली. आता यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. अभंग सेवा सादर करणार आहेत सद्भक्त सौ गौरी सरदेसाई. आता यानंतरचे सद्गुरुस्तवन सादर करणार आहेत सद्भक्त सौ मौसमी क्षीरसागर. गेली 17-18 वर्षे परमपूजनीय स्वामीजी आणि मधुराताई यांचा सहवास त्यांच्या जीवनाला कसा आधार देऊन राहिला आणि त्यांच्यात कसा बदल होत गेला याविषयी ते आता सांगतील.
श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु पौर्णिमा हा आपल्या साधक वर्गाचा सर्वात मोठा सण उत्सव. स्वामीजींनी आपले बोट धरून चालायला शिकवित असल्यापासूनचे सर्व क्षण मनात दाटून येण्याचे हे मंगल पवित्र असे दिवस. हृदयाच्या खोल मखमली कप्प्यातील सुंदर कळ्या जणू काही आठवणींच्या नाजूक स्पर्शाने उमलून हळूवार आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या चरणांशी सजून तो सुगंध आसमंतात दरवळून जाऊन अंतर्मुख करणारे हे दिवस. 14 मार्च 1999 या दिवशी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. परमभाग्याचा पुनर्जन्म मिळाल्याचा हा माझ्या आयुष्यातील दिवस. कधीही कल्पनेत स्वप्नात ध्यानी मनी नव्हते असे जीवन स्वामीजींनी आखून दिले. स्वामीजींना मी पहिल्यांदा लेडी रमाबाई सभागृहात पाहिले. तो 5वा रविवार होता. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला अगदी निश्चंक मनाने, पहिल्याच भेटीत त्यांनीच दिलेल्या विश्वासाने. ये जा या त्यांच्या मधुर आपुलकीच्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मी अक्षरशः वेड्यासारखे केंद्रात येऊ लागले. नंतर जूनमध्ये शिबिरासाठी मी नाव दिले. खरं म्हणजे नवीनच असल्यामुळे कोणाचीही ओळख नसताना आपण 2.5 दिवस तिथे कसे राहणार हा प्रश्न मला होता. मी एकटी घरापासून वेगळी कधीच राहिले नव्हते. पण शिबिराचे ते दिवस फारच छान प्रेमाच्या भावपूर्ण वातावरणात गेले. शिबिराचा हेतू काय हे तिथे गेल्यावरच कळले. मला मैत्रिणी मावशा शिबिरामुळेच मिळाल्या. स्वामीजींचा आश्वासक प्रेमळ हात कायम पाठीशी राहायला हवा असेल तर त्यांचे मला ऐकायला हवे, साधना रोज व्हायला हवी असं मनापासून जाणवलं. जसं श्रावणात पाऊस पडून गेल्यावर क्षणात आकाशात इंद्रधनुष्य दिसावं, एक दीर्घ श्वास घेऊन ते बघावं न्याहाळावं आणि मोहरून जावं, अगदी तसंच अचानक स्वामीजी माझ्या आयुष्यात आले. 7 रंगांची उधळण माझ्यावर त्यांनी त्यांच्याच प्रेमाने गुंफलेल्या या परिवारात सामील करून केली. खरं म्हणजे स्वामी माधवनाथांच्या आणि मातोश्री सरलाईंच्या जन्मशताब्दीचे हे 2016-17 वर्ष आपल्या स्वामीजींचे स्वामी माधवनाथांविषयी असलेले भाव, विश्वास, श्रद्धा, समर्पण, प्रेम अगदी प्रकर्षाने जाणवत असलेले हे मंतरलेले दिवस. स्वामी माधवनाथांचे हे जीवनचरित्र उलगडत असताना स्वतः स्वामीजी सर्व साधक वर्ग भूतकाळात जात आहेत आणि आमच्यासारख्या नंतर आलेल्या साधकांना स्वामी माधवनाथांचे प्रातिभ दर्शन घडवत आहेत. असंच एकदा भजनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी स्वामीजी म्हणाले की माझ्याबरोबर सर्व ठिकाणी मी स्वामीजींना घेऊन जातो. मला हा त्यांचा भाव खूप आवडला. माझ्यावर डॉक्टरांकडे हॉस्पिटल्समध्ये जायची खूप वेळ आली. त्यावेळी मी सुद्धा स्वामीजींना मनोमन माझ्याबरोबर घेऊन जाऊ लागले आणि त्यांच्याच कृपेने ते माझ्याबरोबर आहेत याचा मी क्षणोक्षणी अनुभव घेतला. मनाच्या शांत राहिलेल्या स्थितीतून तो जाणवला आणि त्यानंतर केंद्रात आल्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर जाणवत होतं की तुम्हीच ते होता जे मला धीर देत होता, मला सांभाळत होता. स्वामीजींनी एकदा चालू क्षणात कसं राहावं हे सांगितलंय. साधारण 2007 पासून अध्यात्म मंगल धाम इथे गुरुपूजना सुरू झाली. स्वामीजी म्हणाले, शुक्रवार पेठेतल्या घरी जेव्हा आपण पूजा करायचो तेव्हा नंतर सर्व कार्यकर्ते एकत्र बसून प्रसाद खायचो. तिथे घरी स्वामीजींच्या बरोबर बोलत खिडकीतून पाऊस बघत खाण्यात एक वेगळीच मजा यायची. कधी कधी स्वामीजी नाम सांगायचे, सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारायचे. अगदी थोड्या वेळेचा तो कालावधी कधी संपूच नाही असे वाटायचे. खरं म्हणजे सकाळपासून पूजा झाल्यावर स्वामीजींना विश्रांतीची गरज असायची, पण तरीसुद्धा पावसाच्या सरींप्रमाणे आपल्यासारख्या सामान्य जीवांवर ते आनंदाचा समाधानाचा वर्षाव करूनच निरोप देत असत. असे हे स्वामीजींच्या सहवासातील सुंदर क्षण मग सर्वजण आपल्या हृदयात साठवून आनंदात पायऱ्या उतरून कधी घरी परतत असू ते समजत सुद्धा नसे, ती एक वेगळीच मजा होती। आता आपण अध्यात्म मंगलधाममध्ये यायला लागलो आहोत आणि प्रसादाचे पॅकेट घेऊन आपण आपापल्या घरी अथवा ऑफिसमध्ये जातो, त्यामुळे त्या क्षणात जगावे असे सांगून म्हणाले, आपण जिथे जाऊ तिथे प्रेम घेऊन जाऊ, प्रेमाने खुलून मोकळं व्हायला काय हरकत आहे, विश्वासाने प्रेमाने वागायला शिकू, विश्वास टाकू, हो पण त्या प्रेमामध्ये गुंतायला नको। स्वामीजींबरोबर 2003 साली नागपूरला गेले होते, तिथे श्यामाताईंच्या घरी सकाळी ध्यान झाल्यानंतरचा एक प्रसंग। एक आजी स्वामीजींच्या अगदी जवळ स्टुलावर बसल्या होत्या। सकाळचं ध्यान झाल्यावर नमस्काराच्या वेळी स्वामीजींना म्हणाल्या की मला ऐकू येत नाही, तुमच्या जवळ नुसतं बसण्याखेरीज मी काहीच करू शकत नाही। स्वामीजी हळुवारपणे हो हो अशी मान हलवत होते आणि मग म्हणाले की आपल्याला सहज मिळालेल्या अशा वेगवेगळ्या साधना करण्यासाठीच्या संधी आपण वाया घालवायला नको, इंद्रिय जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत स्वामीजी जे काही मनापासून पोटतिडकीने सांगत आहे ते आचरणात आणायला हवे। स्वामीजींना मी एकदा विचारले की पत्रिकेवर विश्वास ठेवायचा का, त्यावर ते म्हणाले की आपण आपली कर्म करत राहायची, एखादं कर्म पूर्णत्वाला नेणं न नेणं हे भगवंताच्या हातात आहे, पण म्हणून एखादी गोष्ट सुरुवातच करायची नाही असं बरोबर नाही, कुठलीही कर्म आनंदात पार पाडून भगवंताला अर्पण केली पाहिजेत। केंद्रात येण्याआधी प्रत्येक सण साजरा करायचा म्हणजे गोडाधोडाचा स्वयंपाक करून त्याचा आस्वाद घेऊन मग घरातल्या मोठ्या लोकांकडे जाऊन आशीर्वाद घेणे असा होता, त्यातही आनंद होता, पण केंद्रात आल्यावर त्या मिळणाऱ्या आनंदात अजून भर पडली। दिवाळी दसरा पाडवा या दिवशी स्वामीजींबरोबर मस्त ध्यान व नंतर त्यांचे आशीर्वचन असं स्वामीजींचं दर्शन घेऊन त्या सणाची दिवसाची सुरुवात केंद्रात आल्यापासून व्हायला लागली। माझे लग्न झाल्यावर मला कळले की आमच्या घरी नवरात्रात घट बसतात, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी घरी नैवेद्य असल्यामुळे केंद्रात सकाळी जायला मिळणार नाही असं जेव्हा मी स्वामीजींना रडत रडत सांगितले तेव्हा ते पटकन म्हणाले की मग तू संध्याकाळी घरी ये। नंतर बरीच वर्ष मी आणि हे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी स्वामीजींकडे जात होतो। स्वामीजींनी किती सहज माझे भाव जपले होते। एकदा असंच सकाळपासून मला अस्वस्थ वाटत होतं, माझ्या मनात काही निगेटिव्ह विचार घोळत होते न राहून शेवटी मी स्वामीजींना फोन केला। त्यांना मी म्हणाले मला खूप भीती वाटते आहे, त्यावर ते म्हणाले की यावर उपाय म्हणजे संतसंगतीत राहणे, साधना नियमित करणे, त्यामुळे आपली भीती नाहीशी होते। आपल्याला कसलं भय वाटत आहे असं असेल तर समजावे आपल्या साधनेत गडबड आहे। स्वामीजी आता साधनेलाच माझ्याकडून प्राधान्य दिलं जावं ही कळकळीची प्रार्थना। हर्षची न्यूज जेव्हा पहिल्यांदा मला मिळाली तेव्हा आईला बरं होतं, त्यामुळे ही बातमी मी स्वामीजींना प्रथम सांगितली। त्यावर स्वामीजी मला कशी काळजी घे हे सांगितले ऑफिसमध्ये एका जागेवर खूप वेळ न बसता थोड्या थोड्या वेळाने फिरून ये, तोंडावर पाणी मार म्हणजे फ्रेश राहशील, गाडी हळू चालव, अगदी डॉक्टरांची चौकशी करून तू याच डॉक्टरांकडे जा असंही सांगितले, जणू काही आईच सगळं सांगत होती। पूजनीय मधुरा मावशी, रेवती मावशी, शुभदा मावशी, वृंदा मावशी यांनी मला आवडत असलेले पदार्थ करून माझं डोहाळ जेवण केलं। त्यावेळेचा हा प्रसंग, माझी आई हॉस्पिटलमध्ये होती, आज उद्या असं करत करत शेवटी ज्या दिवशी डोहाळ जेवण ठरलं होतं त्याच दिवशी आईला संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला। बऱ्याच दिवसांनी ती घरी येणार होती, त्यावेळी स्वाईन फ्लूची साथ असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जायची परवानगी नव्हती, आई हॉस्पिटलमधून माझ्याच घरी येणार होती आणि त्याचवेळी मला मधुरा मावशीने ठरवलेल्या ठिकाणी जायचे होते। अजून कोणाकडे जायचे असते तर कदाचित माझी घालमेल झाली असती की इतक्या दिवसांनी आई घरी येणार आणि मी त्यावेळेला घरी नसणार, पण आई घरी आल्यावर लागणारी सर्व तयारी करून मी अगदी निशंक मनाने माझ्या सद्गुरु माऊलीकडे गेले। कुठेही चलबिचल नाही, अपराधीपणा नाही, त्या माझ्या सर्व नाजूक दिवसात माझ्या या माऊलीने माझ्याभोवती जणू काही एक वलयच आखले होते, इतक्या चढउतार होणाऱ्या घटना घडत होत्या पण त्याची थोडी सुद्धा झळ त्यांनी मला लागू दिली नव्हती। आईच्या ऑपरेशननंतर दिवाळी होती, आई भाऊबीजेला स्वामीजींकडे जात असे, पण त्यावर्षी आई हॉस्पिटलमध्येच होती। संध्याकाळी भाऊबीजेच्या दिवशीच स्वामीजी आणि मधुरा मावशी हॉस्पिटलमध्ये गेले. मधुरा मावशींनी ओवाळण्याचे सर्व साहित्य आणले होते आणि स्वामीजींनी आईकडून हॉस्पिटलमध्येच ओवाळून घेतले. आईला खूप आनंद झाला होता. आई बाबांना कायम म्हणायची, मला आता मोसमीची काळजी नाही, स्वामीजींचे कृपा आशीर्वाद आहेत. आई आमच्यातून इतक्या लवकर निघून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अजूनही काही वेळेस पटकन तिला फोन करून विचारावं असं वाटतं. भुगावलाच तर आहे. आई ही अशी व्यक्ती होती की जिच्यावर माझा दृढ विश्वास होता. ती सांगते आहे ना, मग ते बरोबरच असणार. त्यामुळे आई आठवली की आईचे शब्द आठवतात की स्वामीजी आहेत. नंतर 2013 साली आपले ज्ञानेश्वरीचे पारायण एसपीच्या ग्राउंडवर होते. मी अशीच आत जात होते तेवढ्यात मागून स्वामीजी येताना दिसले. मी तिथेच कडेला थांबले. आईला अशा केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्यायला आवडत असे. त्या दिवशी सकाळपासून आईची ती लगबग उत्साह सारखा आठवत होता. स्वामीजी माझ्या समोर आले. मी हात जोडून उभे होते आणि म्हणाले, आज आईची खूप आठवण होते आहे ना. मी एकदम चमकून गेले. गळ्यागळ्या अश्रूंना वाट देऊन मी मनोमन स्वामीजींच्या चरणांवर लोटांगणी गेले. बाबांना सुद्धा आज भुगाव इथे होणाऱ्या शिबिरात शुक्रवारी जेव्हा शक्य असेल तेव्हा स्वामीजींच्या सहवासात आनंदाने मनमोकळेपणाने थोडा वेळ व्यतीत करता येतो. स्वामीजींचा आधार वाटतो. खरंच आपण स्वामीजींना कुठूनही कधीही तळमळीने हाक मारली तर ते आपल्या जवळ आहेतच. शांतीच्या, समाधानाच्या, आनंदाच्या रुपात आपली मनाची उलघाल थांबली की नंतर त्याचा प्रत्यय येतो. हे सगळं माझं स्तवन मधुरा मावशीच्या आठवणीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी अगदी ध्यानीमनी नसताना अचानक मधुरा मावशीचा माझी चौकशी करण्यासाठी फोन आला. माझी सर्व तयारी झाली का असं सगळं विचारून काही वेळ ती माझ्याशी बोलली. मला तिचा फोन आल्यामुळे खूप आनंद तर झालाच होता, पण एकदम रिलॅक्स वाटले. अजून एक अगदी आत्ताची गोष्ट. मी मधुरा मावशीला फोन केला होता, पण ती घरात बिझी असल्यामुळे फोन उचलू शकली नाही. नंतर काही वेळाने तिचा मला परत फोन आला. मला खूप आश्चर्य वाटले की एवढ्या आठवणीने वेळात वेळ काढून तिने फोन केला. खरंच स्वामीजी आणि मधुरा मावशी यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण त्यांचे प्रेम शब्दात मांडणे खूप अवघड आहे. स्वामीजी, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यामुळे तुमच्याच कृपेने मला खरा आनंद कशात आहे हे ऐकायला मिळालं. कधीतरी एखादा क्षण अनुभवायला मिळालं. समाधान म्हणजे काय हे दिसलं. विठुरायाचं दर्शन कसं घ्यायचं हे तुम्हीच सांगितलं. मन शांत होणं म्हणजे काय हे क्षणभर तरी कधीतरी जाणवलं. विश्वास टाकणं म्हणजे काय हे उमगलं. पवित्र ग्रंथांचं श्रवण वाचन करायची संधी उपलब्ध झाली. चालू क्षणात जगण्याचा प्रयत्न केला गेला करत आहे. प्रेमाने वागून प्रेमामध्ये गुंताला नको हे भावलं. साधनेचं महत्व जाणवायला लागलं. स्वामीजींच्या आवाजातील अशी अनेक वचनं कानात घुमत आहेत. आज कितीतरी वर्ष त्यांचे अनेक विचार आपल्या मनावर ठसत आहेत आणि शेवटी त्यांच्याच कृपेने साधना करून त्यांच्यातच विलीन होण्याचा मार्ग निश्चित करत आहेत. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही असं हे भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करताना त्यांच्याच शब्दात आळवावेसे वाटते. प्रार्थनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले, ती शुभंकर पाऊले.
खरोखरीच सद्गुरूंना सद्गुरु माऊली का म्हणतात हे सद्भक्त मोसमीताईंच्या मनोगतातून उमगले. परमपूजनीय स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी आपण या वर्षामध्ये साजरी करीत आहोत. या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामागे, मग तो स्वामी माधवनाथ दर्शन असो, अभंगांच्या सीडी विमोचनाचा कार्यक्रम असो किंवा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असो, प्रामुख्याने जाणवते ती स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी असलेली स्वामी कार्याची तळमळ आणि सद्गुरूंविषयी असलेला अनन्य शरणागत भाव. आपल्या सद्गुरूंचे अंतरंग दर्शन त्यांनी या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वांना घडवले. स्वामी कृपेचा प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे आणि त्या कृपा वर्षावामध्ये, प्रेम वर्षावामध्ये त्यांनी आपल्या सर्वांना सामावून घेतले आहे. स्वामीजींच्या शब्दात सांगायचे तर, श्रीगुरूंच्या प्रेमस्पर्शिनी पुण्य पाहुनी धन्य झालो. परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या प्रेमस्पर्शाने स्वामीजी तर धन्य झालेच, परंतु त्यांनी आपल्यासारख्या अनेक जीवांना या प्रेमाचा स्पर्श प्राप्त करून दिला. स्वामीजी, आपल्या प्रेमवृक्षाच्या छायेचा लाभ आम्हा सर्वांना अनंत काळपर्यंत व्हावा हीच आपल्या चरणी आजच्या दिवशी विनम्र प्रार्थना. हरिओम तत्सत. आता यानंतर परमपूजनीय स्वामीजी आणि मधुरताई यांचे औक्षण सद्भक्त श्री लवाटे काका आणि काकू करतील. त्यानंतर सद्भक्त विलासदादा स्वामीजींची आरती म्हणतील. आपणही त्यात सहभागी होऊ.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तु ज्ञान देवी, पारिसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविसी आता, माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांद, अखंड चांदने चकोर चित्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाही ठेवी तो माथा. गोपाल माधव नाथा आरती माधव नाथा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनि परमार्था स्वामी तु रंगुनि परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु रति स्वामी मकर नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनि शांत विषि आता नाथ पंथिचि खून दाविषि उन्मनि सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरणयै मेघा जैसा शरणयै मेघा दास मणे मी अनन्य तैसा धाव पाव वेगा ओ वाळु आरती स्वामी स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। उद्या सायंकाळी 7:30 अध्यात्म मंगलधाम येथे गुरुस्तवनाचा कार्यक्रम होईल। येत्या शनिवारी सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे, कारण 9 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सकाळी 9 ते 11 या वेळात अण्णाभाऊ साठे सभागृह येथे होणार आहे। या कार्यक्रमात हे प्रेमस्वरूप गुरुवर हा परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे। या कार्यक्रमास आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। पुढील बुधवारी सायंकाळी 7:30 गणेशपुरम येथे गुरुस्तवनाचा कार्यक्रम होईल। तसंच 13 जुलै गुरुवारी सायंकाळी 7:30 अध्यात्म मंगलधाम येथे गुरुस्तवनाचा कार्यक्रम होईल। ज्या साधकांचं गुरुपूजन करायचं राहिलेलं आहे अशा साधकांनी पुढच्या 3 दिवसात म्हणजे 6, 7, 8 जुलै आपल्याला सोयीच्या असलेल्या कुठल्याही दिवशी आपण आपलं गुरुपूजन करावं। 16 जुलै रविवार सकाळी 9 ते 11 या वेळात अण्णाभाऊ साठे सभागृह येथे परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपौर्णिमा उत्सव आपण संयुक्तरित्या साजरा करणार आहोत। आपण सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमास प्रार्थनीय आहे। अण्णाभाऊ साठे सभागृह हे पुणे सातारा रोडवरती स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ आहे। तरी आपण सर्वांनी अवश्य या कार्यक्रमास यावं। परमपूजनीय स्वामीजींना आज सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत। निवेदन संपली।